आज चे दैनिक सुभक्ती पर्वत 7 नोव्हेंबर। देवाची प्रीती सशर्त आहे, तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते। देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो, म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल। देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ ये। यशया 58:13। याकोब येथे आम्हा शिकवतो की असा एक गोड आणि मौल्यवान अनुभव आहे ज्याला अधिक कृपा पावणे आणि देवाचे आमच्या जवळ येणे असे म्हटले जाते। नक्कीच हा एक अद्भुत अनुभव आहे, अधिक कृपा आणि देवाची विशेष अशी जवळीक। पण मी विचारतो, परमेश्वराच्या प्रीतीचा हा अनुभव बिनशर्त आहे का? नाही, असे नाही। आमचे स्वतःला लीन करणे आणि देवाजवळ येणे या दृष्टीने प्रीतीचा हा अनुभव सशर्त आहे। परमेश्वर लीनांवर कृपा करतो, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ ये। देवाच्या प्रीतीचे अनमोल असे अनुभव आहेत ज्यांच्या प्राप्तीसाठी आपणास गर्वाशी लढा देण्याची, लीन होण्याची आणि पूर्ण मनाने देवाच्या जवळ येण्याची गरज आहे। ह्या अटी आहेत, म्हणजे अशा अटी ज्या पूर्ण व्हाव्यात अशी कृती स्वतः देवच आमच्यामध्ये साधून देतो। पण तरी त्या अशा अटी आहेत ज्या आमच्यात पूर्ण होतात। जर हे खरे असेल तर माझ्या चिंतेचे प्रमुख कारण म्हणजे हे की देवाची प्रीती ही पूर्णपणे बिनशर्त आहे याविषयीची अशास्त्रीय आणि पवित्र शास्त्राच्या दृष्टीने गाफील अशी आश्वासने लोकांना त्या सर्व गोष्टी करण्यापासून थांबू शकतात ज्या करण्यास पवित्र शास्त्र त्यांना आज्ञा देते। ज्या पूर्ण केल्याने त्यांना त्या सर्व शांतीचा आनंद प्राप्त होतो जो प्राप्त करण्याची त्यांना तळमळ असते। आपण जर लोकांना अटीविरहित शांतीचे आश्वासन देण्याचा प्रयत्न करतो तर आपण कदाचित त्यांना त्या निरोगी आध्यात्मिक जीवनापासूनच दूर करून बसणार, ज्याचा उल्लेख पवित्र शास्त्रात केलेला आहे। निश्चितच देवाने आपली प्रीतीने केलेली निवड आणि ख्रिस्ताच्या मरणाद्वारे देवाची प्रकट झालेली प्रीती आणि त्याच प्रीतीने त्याने आपल्याला दिलेला नवा जन्म, या सर्व गोष्टी पूर्णपणे बिनशर्त आहेत। या सत्याची आपण उच्च आणि अगदी स्पष्ट स्वरात घोषणा केली पाहिजे, यात शंका नाही। शिवाय आपण अथकपणे या सुवार्तेची घोषणा केली पाहिजे की आमचे नीतिमान ठरविले जाणे हे ख्रिस्ताचे आज्ञापालन आणि त्याने स्वतःचे केलेले अर्पण यावर आधारित आहे, आपल्या कर्मावर नाही। रोमकरास पत्र 5:19। कारण जसे ते एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील। परंतु त्याचबरोबर आपण पवित्र शास्त्राच्या या सत्याची घोषणाही करणे आवश्यक आहे की जो कोणी स्वतःला आपल्या दैनंदिन जीवनात लीन करतो आणि देवाजवळ येतो त्याला देवाची कृपा आणि देवाचा जवळीकपणा यांचा परिपूर्ण आणि मधुर अशा आनंदाचा अनुभव प्राप्त होईल।